सर्वांना नमस्कार. आदिमातेचे गुणगान करण्यात, तिची स्तुती करण्यात आपण सर्व भक्तगण रममाण झालेलो आहोत. आदिमायेची माया इतकी करुणामय आहे की तिच्या करुणेतच स्वतःचे जीवन व्यतीत करायला हवे असे आपल्या सर्वांना नक्कीच वाटत असेल. सर्वांनी डोळे मिटून महाशक्तीचे मनोभावे स्मरण करूया. ही महाशक्तीच आपले रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. हे देवी, या जगताच्या निर्मितीचे कारण तूच आहेस. हे देवी, बुद्धिस्वरूपा होऊन तू संपूर्ण विश्वाला ज्ञान प्रदान करणारी अशी ज्ञानदायिनी आहेस. आपल्या भक्ताला मोक्षाला घेऊन जाणारी मोक्षदायिनी आहेस. हे भगवती, तुझे स्वरूप जाणण्यास आम्ही सर्व असमर्थ आहोत. माते, आम्ही तुझ्या चरणी शरण येत आहोत. तुझ्या विविध लीलांमधील आनंद लुटून आम्हाला तुझ्या चरणी समर्पित करून घे माते. हे आदिशक्ती, तूच जगज्जननी आहेस. तुझा महिमा अनादि अनंत आहे. हे आई, तू प्रदान करत असलेले ज्ञानमोती, चैतन्यमय शब्दमोती आमच्या अंतरात बिंबू दे. तुझ्या दिव्य वात्सल्य स्वरूपाची सतत जाणीव होऊ दे. तुझ्या वात्सल्य स्वरूपाची जाणीव होऊन तुझ्या चरणी आम्हाला सतत शरणागत भावात राहता येऊ दे. हे माते, साधनेसाठी आम्हा सर्वांना तू बळ दे. तुझ्या चरणकमली पूर्ण समर्पणाने ही प्रार्थना आहे माते. आदिमायेचे अस्तित्व अनुभवत तिच्या चरणी आपण सगळे शरणागत होऊन श्लोक म्हणूया.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
भाव सत्संगाला उपस्थित सर्व आदिशक्ती भगवतीच्या भक्तांना भावपूर्ण नमस्कार. महामायेची सुंदर लीला अनुभवत आज आपण नवरात्रीच्या 8व्या दिवसापर्यंत पोचलो आहोत. आई जगदंबा आपल्या प्रिय भक्तांनाच तिचा महिमा सांगते. मातेचा महिमा, तिची लीला जाणून घेण्यासाठी, ते अनुभवण्यासाठी परमभाग्यच लागते. आदिमातेच्या कृपाशीर्वादाने आपण सर्वजण गेले 7 दिवस तिला अनुभवू शकत आहोत. ही सर्व आदिशक्तीचीच इच्छा आहे. आज अष्टमी आहे. काल रात्रीसारखे मारक रूप धारण केल्यावर पुढे माता कोणता अवतार घेते? आपल्या उद्धारासाठी आणि आपल्या कल्याणासाठी मातेने अष्टमीला कोणते रूप धारण केले आहे? जगत कल्याणाचे कार्य करण्यासाठी आदिमाया आज प्रगट झाली आहे. आज माता दुर्गेची 8वी शक्ती म्हणजे महागौरी अवतरित झाली आहे. देवीच्या या महागौरी रूपाच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करूया. महागौरी देवीचे कार्य आणि तिचे तत्व अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी डोळे मिटूया. आपल्या अंतरंगात तिचे तत्व अनुभवूया. नवरात्रोत्सवामध्ये 1 सहस्रपटीने कार्यरत असलेले हे तत्व आपण या वातावरणामध्ये साक्षात अनुभवणार आहोत. महागौरी देवीला पाहण्यासाठी, तिचे दर्शन घेण्यासाठी आणि आपल्या स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी तिच्या दर्शनाची ओढ आपल्यात निर्माण झाली आहे का? झाली नसेल तर तिच्या चरणी शरण जाऊया. ती ओढही तीच निर्माण करू शकते. आदिमातेच्या प्रत्येकच रूपाचे सौंदर्य शब्दांच्या पलीकडचे आहे. तिच्या प्रत्येक रूपाने आपल्याला सर्व विसरायला होते, तिच्याशी एकरूप व्हायला होते. महागौरीचे रूप पाहून आपण सगळेजण तिच्याशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करूया. देवी महागौरीचे रूप अत्यंत मोहक असणार आहे. हे दर्शन घेण्यासाठी आपल्या अंतरामध्ये व्याकुळता निर्माण झाली का? तिला भेटण्याची तळमळ निर्माण झाली का? आपली व्याकुळता आणि तळमळ पाहून ती या भूतलावर आपल्याला दर्शन देण्यासाठी हळूहळू अवतरित होत आहे. सर्व भक्तांना दर्शन देऊन सर्व भक्तांवर कृपेचा वर्षाव करण्यासाठी देवी आतुर होऊन या भूतलावर अवतरित होत आहे. देवी महागौरीचे या भूतलावर आगमन झाले आहे. तिच्या आगमनाने सर्वत्र आनंद आणि शांतीची अनुभूती येत आहे. अशा या महागौरीच्या रूपाचे वर्णन तरी कसे करावे? तिच्या सौंदर्याचे वर्णन अनुभवून त्यात पूर्णपणे डुंबून देवी महागौरीशी आपण एकरूप होऊया. महागौरी देवी आपल्यासमोर पूर्णपणे प्रगटली आहे. तिचा वर्ण गौरवर्ण आहे, त्यामुळे तिला श्वेतांबर धरा असे म्हटले आहे. तिच्या गौरतेला शंख आणि चंद्राची उपमा दिली तरी कमी आहे, एवढी ती तेजस्वी आहे. तिचे सर्व वस्त्र आणि आभूषणेही श्वेत आहेत. चार भुजा असलेली माता वृषभावर आरूढ आहे, त्यामुळे तिला वृषारूढा असेही म्हटले जाते. देवीची मुद्रा अत्यंत शांत आहे. महागौरीचा एक हात अभय मुद्रेत आहे. महागौरीने दुसऱ्या हातात त्रिशूळ धारण केले आहे. देवीच्या तिसऱ्या हातात डमरू असून चौथा हात वर मुद्रेत आहे. देवी महागौरीच्या रूपाचे मोहक दर्शन घेऊया. वातावरणातील आनंद आणि शांतीची अनुभूती घेऊया. महागौरी देवीच्या दर्शनाने आपण सर्वजण धन्य धन्य झालो आहोत. साक्षात महागौरी देवीने आपल्याला दर्शन देऊन आपला उद्धार केला. यासाठी महागौरी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन कोटी कोटी नमन करूया.
महागौरीचे सुंदर स्वरूप आत्ता आपण अनुभवले, परंतु या देवीला महागौरी हे नाव कसे प्राप्त झाले हे आत्ता आपण जाणून घेऊया. देवीने पार्वती रूपात असताना भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्या कठोर तपश्चर्येमुळे तिचे शरीर एकदम काळे पडले. त्या तपश्चर्येमुळे प्रसन्न आणि संतुष्ट होऊन भगवान शिवाने तिचे शरीर गंगेच्या पवित्र जलाने धुतले. तेव्हा तिचे शरीर विद्युत प्रभेसमान अत्यंत कांतीयुक्त आणि गौरवर्णाचे झाले. तेव्हापासून पार्वतीचे नाव महागौरी झाले. महागौरी या नावाने सर्वजण तिची स्तुती करू लागले.
महागौरी देवीची शक्ती अमोघ आणि फलदायिनी आहे. देवीच्या उपासनेने भक्तांचे सर्व कल्मश धुवून निघतात. सर्व पूर्वसंचित पापही नष्ट होतात आणि भविष्यातही पाप संताप अथवा दुःख भक्तांच्या जवळही येत नाहीत. भक्त सर्व प्रकारे पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी बनतो. देवीच्या उपासनेने असंभव कार्यही संभव होतात. मनुष्याच्या वृत्तीला सत्कडे प्रेरित करून देवी असतचा विनाश करते. अशा महागौरीच्या चरणी पुन्हा एकदा आपण सर्वांनी भावपूर्ण नमस्कार करूया. महागौरी देवीच्या उदाहरणातून आपण सर्वांनी शिकूया की पूर्वी ऋषीमुनी अथवा देवताही असे कठोर तपश्चर्या करायचे. त्यांच्या तीव्र तपश्चर्येने भगवंताला प्रसन्न व्हावे लागायचे. आत्ताच्या कलियुगात आपल्यालाही कठोर तपश्चर्या म्हणजे भगवंताने शिकवलेल्या साधनेचे प्रयत्न करत राहणे, प्रयत्न वाढवणे हीच खरी तपश्चर्या आहे. अशी तपश्चर्या करण्याचा निश्चय भावसत्संगाला उपस्थित आपण सर्वांनी साक्षात देवीच्या कृपाशीर्वादाने करूया. कठोर तप करणाऱ्या महागौरीच्या कृपेने आपली साधना तिला अपेक्षित अशी होऊ शकते. आज दिवसभरात महागौरी देवीचे तत्व 1000 पटीने कार्यरत असणार आहे. दिवसभरात देवीच्या चरणी अत्यंत शरणागत होऊन आपण प्रार्थना करूया. भगवती आदिशक्तीचे अनंत नाम आहेत, तिची अनंत रूपं आहेत आणि तिच्या लीलाही अनंत आहेत. ज्याचे वर्णन करण्याचे किंवा ऐकण्याचे सामर्थ्यही आपल्यामध्ये नाही, अशा या देवीच्या एका सुंदर रूपाची आपण आता अनुभूती घेणार आहोत. देवीचे हे सुंदर रूप आहे महासरस्वती. आपल्या सर्वांसाठी साक्षात महासरस्वती अवतरलेली आहे. ती प्रत्यक्षच प्रगट झालेली आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे ब्रह्माच्या श्रीमुखातील उच्चारलेले वेद आहेत. भगवती सरस्वतीच्या रूपात ते संपूर्ण ब्रह्मांडात व्याप्त आहेत. जो जीव वेदरूपी ज्ञान आत्मसात करतो साक्षात सरस्वती माताच त्याच्या अंतरात वास करते. मनुष्याच्या कंठ आणि जिभेवर देवी सरस्वतीचे स्थान असते. वाणीचे केंद्र सरस्वती देवीच आहे. सरस्वती देवीच्या कृपेने महामूर्ख व्यक्तीही विद्वान बनू शकतो. जीवनात प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षेत्रात देवी सरस्वती आपल्याला पुष्कळ सहाय्य करत असते. सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे. जेथे सरस्वती निवास करते तेथे अष्टविभूती म्हणजे लक्ष्मी, धरा, पुष्टी, गौरी, तुष्टी आणि धृती या सर्वांचा निवास असतो. अष्टमहासिद्धी प्रदान करणारी ही देवता आहे. ज्ञानाची देवी असलेल्या देवीची उपासना करणे हे परम आवश्यक आहे. महर्षी वाल्मिकी यांच्यावर देवीची कृपा झाल्यामुळेच त्यांनी रामायणाची रचना केली. विद्येची देवी असलेली सरस्वती मन, बुद्धी आणि ज्ञान यांची अधिष्ठात्री देवी आहे. माता सरस्वती हंसवाहिनी, श्वेतवस्त्रा, चार भुजाधारी आणि वीणावादिनी आहे. आणि त्यामुळे संगीताचीही अधिष्ठात्री देवी सरस्वती देवी आहे. शुद्ध, पवित्र आणि निर्मळ मनाने साधना करणाऱ्या जीवाला माता सरस्वती उपासनेचे संपूर्ण फळ प्रदान करते. ज्ञान, विज्ञान, सर्व विद्या आणि समस्त विद्वता हे माता सरस्वतीच्या शक्तीने भारित आहे. जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा माता महासरस्वती जगताची उत्पत्ती आणि ज्ञान प्रदान करण्याचे कार्य करते. सत्यप्रधान महालक्ष्मी सृष्टीचे पालन करते आणि शक्तिप्रधान महाकाली दुष्टांचा संहार करते. अशा सरस्वती देवीच्या पूजेची सुरुवात कशी झाली आणि सर्वात प्रथम सरस्वती देवीची पूजा कोणी केली हे आत्ता आपण समजून घेऊया. देवर्षी नारद यांना नारायणाने सरस्वती पूजेची सुरुवात कशी झाली याविषयी सांगितले. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाने सरस्वती देवीची पूजा केली. पूजा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सरस्वतीला सांगितले, माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी मोठ्या गौरवाने तुझी भव्य पूजा होईल. आजपासून प्रलयापर्यंत प्रत्येक कल्पामध्ये मनुष्य, देवता, मुनिगण, योगी, नाग, गंधर्व, राक्षस यांच्यासहित सर्व प्राणी 16 उपचारांनी भक्तिभावाने तुझी पूजा करतील. ग्रंथरूपात तुझे आवाहन करतील. असे म्हणून भगवान श्रीकृष्णाने सर्व पूजित माता सरस्वतीची पूजा केली. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश, धर्म, मुनिगण, देवता आणि राजा हे सर्वजण सुद्धा भगवती सरस्वतीची उपासना करू लागले. अशा प्रकारे सर्व प्राण्यांमध्ये सरस्वती माता सुपूजित आहे. ब्रह्मदेवांशी संबंधित देवी म्हणजे महासरस्वती. नवरात्रीच्या शेवटच्या 3 दिवसात महासरस्वती देवीचे तत्व अधिकाधिक कार्यरत असते. महासरस्वती देवी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येते ती शुभ्र वस्त्र परिधान केलेली आणि जिच्या हातामध्ये वीणा आहे, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तिची सुंदर मुखकांती आहे, अशा या सरस्वती देवीला पाहूनच आपण तिच्या चरणी संपूर्ण नतमस्तक व्हावे, तिला शरण जावे असेच वाटते। तिच्या केवळ एका स्मरणानेच आपण आपल्या अंतःकरणात स्थिरता आणि शांती अनुभवतो। देवीच्या एका स्मरणातही किती अफाट सामर्थ्य असते हे आज आपण अनुभवणार आहोत।
आज साक्षात सरस्वती माता पुराणातील एका कथेच्या माध्यमातून आपल्याला तिच्या भावविश्वात घेऊन जाणार आहे। आपण सर्वांनी हे भावविश्व मनापासून अनुभवूया। देवी भागवतामध्ये उदत्त्य नावाच्या एका ब्राह्मणाची एक सुंदर कथा आहे। या कथेच्या माध्यमातून माता सरस्वतीची कृपा आपल्या एखाद्या छोट्याशा प्रयत्नाद्वारेही कशी प्राप्त होते हे आपण शिकूया। यातून देवतांची प्रत्येक जीवाबद्दल किती करुणा असते हे आपल्या लक्षात येईल। उदत्त्य नावाचा एक ब्राह्मण जन्मताच इतरांच्या तुलनेत मतिमंद अथवा लोकांना मूर्ख वाटेल असा होता। लोकांना वाटायचे की याला काहीच कळत नाही। तो स्वभावाने खूप साधा होता। जेव्हा उदत्त्य 14-15 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे मित्र बाहेरगावी जाऊन पौरोहित्यही करू लागले, परंतु त्याला काही कळत नसल्यामुळे तो यातील काहीच करत नव्हता। त्यामुळे लोक त्याला हिणवायचे अथवा त्याची थट्टा करायचे। उदत्त्य मनाने साधा असल्याने त्याला स्वतःला चिडवल्याबद्दल काहीच वाटायचे नाही, पण आपल्यामुळे लोक आई वडिलांना चिडवतात याबद्दल त्याला वाईट वाटायचे। माझ्यामुळे आई वडिलांना त्रास नको म्हणून एक दिवस तो कायमचा अरण्यात निघून गेला आणि तेथील एका जुन्या झोपडीमध्ये राहू लागला। कंदमुळे खाऊन नदीचे पाणी पिऊन अगदी साधे जीवन जगत होता। कुणी साधू दिसल्यास तो त्यांना प्रणाम करायचा। तो मनाने खूप साधा सरळ आणि निर्मळ होता। त्याने जीवनात एक काटेकोर नियम पाळला होता, तो म्हणजे कधीही कोणाशीही खोटे बोलायचे नाही, नेहमी सत्य बोलायचे। अशा प्रकारे तो साधे सत्यमार्गी जीवन जगत होता। तेथून येणारे जाणारे लोक त्याला विचारत असायचे की तुम्ही आपले घर सोडून इथे येऊन का राहता, तेव्हा तो निर्मळ मनाने सांगायचा की मला काहीच येत नाही, म्हणून माझ्यामुळे आई वडिलांना त्रास नको, यासाठी मी इथे येऊन राहतो। तेव्हाही लोक त्याची थट्टा करायचे, त्याला अपमानित करायचे, पण तो एवढा साधा होता की त्याला त्याचेही काही वाटायचे नाही। एकदा उदत्त्य वनात बसलेला असताना त्याच्यासमोर एक डुक्कर आले। त्या डुकराच्या मानेवर बाण लागून ते रक्तबंबळ झाले होते। ते उदत्त्याच्या समोरून जात होते। जाता जाता एका क्षणासाठी ते डुक्कर थांबले, तेव्हा एका क्षणासाठी त्या दोघांचा दृष्टिक्षेप होतो। उदत्त्याकडे पाहताना त्या डुकराची दृष्टी अशी असते की जणू ते डुक्कर त्याला सांगत होते की काही करून मला वाचवा, कारण त्या डुकराच्या मागून एक व्याध म्हणजे शिकारी येत होता. ते डुक्कर त्याच्याकडे पाहून पुढे निघून जाते, पण डुकराला झालेल्या घावामुळे उतत्तेचे हृदय कळवळते. एखाद्या वेळी काही लागले की जसे आपल्या तोंडातून आपोआपच आई हा शब्द उच्चारला जातो, त्याचप्रमाणे त्या डुकराला पाहून उतत्त्याच्या मुखातून पटकन आई असा शब्द बाहेर पडला. आई हा शब्द महासरस्वतीच्या ऐम या बीजाक्षराच्या जवळ जाणार आहे. त्यावेळी उतत्त्याच्या मुखातून ऐ या शब्दाचा अत्यंत तळमळीने उच्चार झाला. या माध्यमातून त्याच्याकडून नकळतपणे महासरस्वतीच्या बीजमंत्राचाच उच्चार झाला. जरी त्याच्याकडून तो उच्चार शुद्ध झाला नसला, तरी त्यामध्ये आर्तता असल्यामुळे साक्षात महासरस्वती त्याच्या मुखावर विराजमान झाली. केवळ एकदाच घेतलेल्या या नामामुळे, म्हणजे एकदा केलेल्या ऐ या उच्चारणामुळे त्याचे जीवनच पालटून गेले. साक्षात सरस्वती मातेची त्याच्यावर कृपा झाली. तो न्यायशास्त्राचा मोठा विद्वान बनला आणि पुढे सत्यव्रत या नावाने ओळखला जाऊ लागला.
या कथेतून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्या आपण आत्मसात करूया. तळमळीने घेतलेल्या एका नामामुळेही देवी किती लगेच प्रसन्न होते हे यातून आपल्याला प्रकर्षाने शिकता येते. देवाची कृपा होण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो, पण तो क्षण येईपर्यंत आपली धडपड महत्त्वाची असते. आपण सर्वांनी निरीक्षण करूया, भगवंताच्या प्राप्तीसाठी आपली धडपड अखंड जागृत असते का? आईला जशी आपल्या मुलाची काळजी असते, त्याचप्रमाणे ज्या जगदंबेने आपल्या सर्व पृथ्वीवरील जीवांना जन्म दिला, तिला आपली सर्वतोपरी काळजी आहे. एखादे लहान मूल जेव्हा रडते, तेव्हा त्याच्या आईला कळते की त्याला भूक लागली आहे. बाळाला तिची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आपणही देवीला आर्ततेने हाक मारली, तिला अडवले, तर त्याच क्षणी देवी आपल्या सहाय्याला धावत येते. उत्तत्ताच्या उदाहरणावरून आपण शिकूया, आपणही देवीला बालकासमान अधिकाधिक आर्ततेने हाक मारून ती आपल्यासाठी कशी धावत येते याची अनुभूती घेऊया. सरस्वती मातेच्या सुमधुर वाणीने आणि वीणा वादनाने आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. तिलाच आपण प्रार्थना करूया. हे महासरस्वती, तुझ्यासम आमच्या वाणीमध्ये गोडवा येण्यासाठी, आमच्या मतीमध्ये अखंड सच्चेच तसे शुद्ध आणि सात्विक विचार येण्यासाठी तूच आमचे आचार आणि विचार पालटायला सहाय्य कर. हे माते, आम्हाला अधिकाधिक ईश्वराचे विचार ग्रहण करता येऊ दे. अखंड साधनेविषयी बोलून वाणीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या तुझ्या तत्वाचे हे सरस्वती माते आम्हाला पूजन करता येऊ दे. बालपणापासूनच आपल्याला शाळेत सरस्वती देवीची पूजा करायला शिकवतात, आणि खरेच आयुष्यभर आपण जी विद्या ग्रहण करतो ती सरस्वती देवीचीच कृपा आहे. जी काही विद्या बुद्धी वगैरे प्राप्त होते ती या शारदा देवीची सरस्वती देवीचीच कृपा आहे. शारदा देवी विद्या प्रदान करून आपल्या मनपटलावर चांगले संस्कार करत असते. शारदा माता म्हणजे सरस्वती देवी आयुष्यभर आपल्याला ज्ञानोदित करत असते. आपण शारदा मातेला कितीही नमन केले तरी ते अल्पच आहे. आपण सर्वांनी आता शारदा देवीला भावपूर्ण सुमन अर्पण करूया. शारदा देवीच्या कृपेने जी विद्यारूपात कृपा प्राप्त झाली आहे ती अमूल्य दिव्य देणगीच आहे. वीणावादिनी माता शारदा देवी आपल्या समक्ष उभी आहे. सर्वांनी मिळून तिच्या चरणी शरण होऊन तिला प्रार्थना करूया. नवरात्रीचा संपूर्ण कालावधी देवीच्या भक्तीमध्येच आपण अनुभवलेला आहे. नवरात्रीच्या या 8व्या दिवशी आपण देवीच्या चरणी स्वतःला संपूर्णपणे समर्पित करूया. या 8 दिवसात देवीचे तत्व आपण सर्वांनी भरभरून अनुभवले. स्वतःमध्ये तिला सामावण्याचा प्रयत्न केला. दिवसेंदिवस देवीचे तत्व वाढत आहे. आजही या सत्संगात तिला अधिकाधिक अनुभवूया. आदिमाया आदिशक्ती ही निर्गुण आहे, पण तिची सगुण रूपात आराधना करताना अनेक भक्त जोगवा मागतात. या जोगव्यामध्ये अंतरातील कामक्रोधादी षड्रिपू मनातील भेदभाव नष्ट करण्यासाठी देवीला याचना करतात. जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक परंपरा आहे. जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. जोगवा मागणे म्हणजे देवीचा म्हणजे अंबा भवानी आणि रेणुका आदी शक्ती देवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो. भाव सत्संगाच्या शेवटच्या सत्रात आपण साक्षात आदिशक्ती मातेला जोगवा मागूया. आपण कोणता जोगवा मागायचा? जोगवा म्हणजे याचना, जोगवा म्हणजे आर्तता आणि जोगवा म्हणजे अष्टसात्विक भावाची अनुभूती. जोगवा म्हणजे संपूर्ण शरणागती. जोगवा म्हणजे स्वतःला विसरणे. जोगवा म्हणजे देवीला अर्पण होणे. आणि जोगवा म्हणजे देवीच्या कृपेसाठी कासावीस होणे. जोगवा म्हणजे देहभान हरपणे. जोगवा म्हणजे भक्तीची उच्चतम अवस्था. जोगवा म्हणजे समर्पण. आणि जोगवा म्हणजे देवी तत्वाची अखंड अनुभूती घेणे. जोगव्याच्या माध्यमातून ही अनुभूती घेत देवीच्या कृपाप्रसादाचा जोगवा मागता मागता आज आपण स्वतःला देवीच्या चरणी संपूर्णपणे समर्पित करूया. तिच्या चरणाशी एकरूप होऊया. श्री संत एकनाथ महाराजांनी आपल्या सुप्रसिद्ध जोगव्यातून श्री आदिशक्तीचे स्वरूप व कार्य यांचे सर्वांगीण दर्शन घडवले आहे. गेल्या आठवड्याभर जे चिंतन करतोय ते सर्व एकनाथ महाराजांनी या एकाच अभंगात साररूपाने व्यक्त केले आहे. त्याच जोगव्यातून आपण देवीचा कृपाप्रसाद मागूया. आदिमाया भगवती श्री नारायणी मातेच्या श्रीचरणी सादर वंदन करून तिच्याकडे ज्ञान, भक्ती आणि प्रेमाचा जोगवा मागूया. भगवती अंबामातेच्या उदोकारात दंग होऊया. प्रत्यक्ष देवी आपल्यासमोर मळवट भरून प्रगट झाली आहे. अंबे मातेच्या समोर पदर पसरून जोगवा मागूया. जोगवा मागतो आई, जोगवा मागतो आई. भक्ती दे आई, तुझ्या कृपेची सावली दे आई. अंबे तारुण ने आम्मा, आम्ही जोगवा मागतो तुला. शरण येऊनी पदर पसरला आम्ही, भक्ती दे आम्मा. कृपेसाठी तुझ्याच देवी, आम्ही जोगवा मागतो तुला, जोगवा मागतो. अंबे तारुणने आम्हा, आम्ही जोगवा मागतो तुला. जोगवा मागतो आई, जोगवा मागतो. भाव सत्संगाच्या माध्यमातून करुणामय मातेने आपल्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला, यासाठी तिच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.